डायरेक्टर डायरी 3 जुलै 2007 साठी। 3-4 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे। पुण्यातल्या एका नाट्यगृहामध्ये कट्यार काळजात घुसली या नाटकाला गेलो होतो। बरोबर माझी पत्नी आणि मुलगीही होती। कलाकारांच्या श्रेष्ठ अभिनयानं आणि ताकदीच्या गाण्यानं एक उत्तम संगीत नाटक पाहिल्याचं समाधान मनामध्ये साठवून मी थिएटर सोडलं। बाहेर पाऊस अगदी जोरात कोसळत होता। पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबलो। तिथं 4-5 60-70 बायका रिक्षावाल्यांना विनवणी करत होत्या घरी सोडण्यासाठी। प्रत्येकजण कुठं जायचंय असं विचारत होता आणि जवळचं अंतर समजल्यावर बेदरकारपणे नाही म्हणून तिथून निघून जात होता। बिचाऱ्या वयस्कर महिला अगदी काकुळतीला आल्या होत्या। पेट्रोल भरून झाल्यावर मी गाडी स्टार्ट केली। शेजारी बसलेली बायको म्हणाली, विचारू का त्यांना कुठं जायचं आहे ते? दोघींना तर आपण नक्कीच नेऊ शकतो। छे छे, अजिबात नको, नसत्या भानगडीत पडू नकोस। अहो असं काय, त्यांना रिक्षा मिळत नाही आहे, बाहेर पाऊस पडतोय, काही बिघडेल का आपण सोडलं तर? मी पुढं काही म्हणायच्या आत ती गाडीतनं उतरून गेलीसुद्धा आणि काही क्षणामध्येच एका वृद्ध बाईना घेऊन आली। बसा आजी, कोथरूडलाच जायचं आहे ना, सोडतो बरं का, आम्ही तिकडे जात आहोत। माझ्याकडे एकदा काहीसा रागानं बघून बायकोनं दार लावून घेतलं। मागच्या सीटवर मुलीच्या शेजारी त्या बाई बसल्या। मी गाडी सुरू केली। मनापासून आभार रे बाबा तुझे, एक रिक्षावाला यायला तयार नाही बाबा। काय उपयोग त्या बाबा आढावांचा, नुसती आश्वासनं देतात। हे रिक्षावालेसुद्धा त्यांचंसुद्धा ऐकत नाहीत आजकाल। आमच्यासारख्या म्हाताऱ्यांनी काय करायचं रे बाबा, घरी सून मुलगा काळजी करत असतील। आणि तरी दोघं म्हणत होती बरं का, एकटी जाऊ नकोस नाटकाला। अरे पण फार दिवस कट्यार बघायचं होतं चारुदत्त आफळेचं, म्हणून आले। बरं झालं बाबा, परमेश्वरच भेटला बघ तुझ्या रूपानं। गाडी चालवताना माझ्या विचारांनीसुद्धा गती घेतली। नसत्या भानगडीत पडू नकोस असं बायकोला धमकावणारा मी परमेश्वरी अंश असलेला कसा असू शकेन? तो अंश तर माझ्या बायकोमध्ये। मला माझीच लाज वाटली, तिरस्कार वाटला। कुठे राहतेस मुली तू? आजीनं बायकोला विचारलं। डहाणूकर कॉलनीत। डहाणूकरमध्ये? अगं रविवारीच आमची आरती होती डहाणूकर कॉलनीमध्ये। स्वामींची का? हो। आजी तुम्हाला मिसेस क्षीरसागर माहिती आहेत का? अगं माहिती आहेत का काय, चांगल्याच की, आमच्या रविवारच्याच आरतीमध्ये असतात त्या। ती माझी सख्खी बहीण। हो का? आत्ता सगळं चित्र स्पष्ट झालं। आजी कसलं चित्र म्हणताय तुम्ही? अगं तुझ्यावर जे संस्कार झालेले दिसतायत ना, ते आत्ता कळले मला की का झालेत ते। तुझी बहीण स्वामींची भक्त ना, त्यामुळे तू तशीच असणार सेवाभावी वृत्तीची। बायकोला हसू आलं। ती म्हणाली, अहो आजी तुम्हाला गाडीतनं सोडण्यासाठी स्वामी, त्यांची रविवारची आरती, बहिणीचे संस्कार यांची काय गरज आहे मला सांगा बरं। अहो बाहेर पाऊस पडतोय, रात्र खूप झाली आहे, रिक्षा अजिबात मिळत नाही, कुणी यायलाच तयार नाही आपल्या घराकडे, आणि आमच्या गाडीमध्ये जागा आहे, आम्ही त्याच बाजूला कोथरूडला जात आहोत। एवढी कारणं तुम्हाला सोडायला पुरेशी नाहीत का? संस्कार संस्कार तुम्ही जे म्हणता आहात ना, अहो ते हेच की, आणखी दुसरं काय नाही का? मी सटपटलोच। बायकोकडे बघण्याचा मला धीर होईस ना। स्वतःची गाडी चालवत असूनही ती फार परक्यासारखी मला वाटायला लागली। आणि मग माझी चूक माझ्या लक्षात आली। कोथरूडच्या पुतळ्याजवळ आजीला सोडल्यावर मी बायकोकडे बघितलं। परमेश्वरी अंश तिथं होता आणि जवळ असूनही मी फार फार दूर होतो।